आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर. नागपूर जिल्ह्यातील सावनेर खापा आणि पाटण सावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात ईडीची कारवाई. नागपूर विद्यापीठातून जगाच्या पटलावर आपलं वर्चस्व सिद्ध करणारी विद्यार्थ्यांची फळी निघाली असल्याचं एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ अनंत पंढरे यांचं दीक्षांत सोहळ्यात प्रतिपादन आणि मराठी चित्रपट दशावतारासह एकूण 4 चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र. कांतारासह 5 चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. उमेदवार आणि विविध राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर करत आहेत. पारंपरिक जाहीर सभा, प्रचार फेरी आणि पदयात्रांसोबतच आता निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सचा समावेश केला जात आहे. मतदारांची ओळख पटवणं, त्यांच्या गरजा समजून घेणं तसंच राजकीय पक्षांनी राबवलेल्या विकास कामांची माहिती प्रभावीपणे मांडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातील वाठोडा, शांतीनगर आणि कळमना इथं आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू असल्यानं प्रत्येक मतदारांना 4 मते देणं बंधनकारक आहे का किंवा 4 कमी मते दिल्यास मतदान बाद होईल का असे प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाले आहेत. या संदर्भात प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की 4 कमी म्हणजे 1, 2 किंवा 3 मते दिली तरीही दिलेली सर्व मते वैध ठरतील. तरी देखील नागरिकांनी सर्व 4 मते देऊन आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. यामध्ये पासपोर्ट, आधार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्याची खातेदाराची छायाचित्रासह असलेली खातेपुस्तिका, सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र आदी कागदपत्रांचा या ओळखपत्रांमध्ये समावेश आहे. सध्या देशात आणि राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांना प्रलोभन देत त्यांच्यावर दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं जात आहे. त्यामुळे आजच्या काळात पक्षांतर ही सामान्य गोष्ट झाली असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. पक्षाचे समर्थक वाढवण्यासाठी राजकीय पक्ष विविध मार्ग अवलंबत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली. नागपूर जिल्ह्यातील सावनेर खापा आणि पाटण सावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं आज पहाटे एकाच वेळी छापे टाकले. 2021 वाळू रॉयल्टी चुकवून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केल्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश असल्याची माहिती हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं दिली आहे. विज्ञान म्हणजे केवळ AI तज्ज्ञ किंवा IT इंजिनियर घडविण्याचे माध्यम नसून ज्ञानातून नवे शोध निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. भारतानं प्राचीन काळापासून विज्ञानाची कास धरली असून आपला विज्ञानाचा पाया मजबूत राहिला आहे असं प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि धरमपेठ MP देव स्मृती विज्ञान महाविद्यालय यांच्या सहयोगानं आयोजित विदर्भ विज्ञान महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन आज मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. विज्ञान चळवळीचे अग्रणी शिक्षक जयंतराव सहस्त्रबुद्धे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन यापुढे जयंतराव सहस्त्रबुद्धे विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्यात येईल असंही लोढा यांनी यावेळी जाहीर केलं. शिक्षकांच्या अभावामुळे पालकांचा संताप अनावर होत भंडारा जिल्ह्यातील बोथली येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्यात आलं. शाळेत 7 वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. 20 दिवसांपूर्वी इतर शिक्षकांची बदली झाल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती न झाल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीनं गटविस्तार अधिकारी मोहाडी यांना लेखी निवेदन देत 2 दिवसांत शिक्षक उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं पालकांनी शाळेला कुलूप ठोकत निषेध केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानं वरठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढबाले यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली असून स्थायी शिक्षक मिळेपर्यंत ग्रामपंचायतीसमोर पेंडॉल उभारून पर्याय शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कुठलीही शैक्षणिक संस्था ही त्या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे ओळखली जाते. नागपूर विद्यापीठातून जगाच्या पटलावर आपलं वर्चस्व सिद्ध करणारी विद्यार्थ्यांची फळी निघाली असल्याचं सांगून विद्यार्थ्यांसाठी काहीच अशक्य नसल्याचं अखिल भारतीय आयुर्वेद विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ अनंत पंढरे यांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 113वा दीक्षांत समारंभ आज ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर इथं संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
असंही मानलं जातं की कुठलंही शैक्षणिक संस्था ही त्या शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमुळे ओळखली. तर इथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी काहीही करू शकतो या भावनेने बाहेर पडला तर या विद्यापीठाचं नाव जागतिक कीर्तिमान निश्चितच निर्माण करेल, यात काही शंका नाही.
या समारंभात 61,871 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या तर 279 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आलं. समारंभात 140 गुणवंत विद्यार्थ्यांना 229 सुवर्ण रजत आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या क्रांतिका धोटे हिला 5 सुवर्ण आणि 2 पारितोषिकांसह सर्वाधिक 7 पुरस्कार मिळाले तर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रभाग संस्थान नागपूरचा MBA विद्यार्थी सुचेतन गभने याला सर्वाधिक 6 सुवर्ण पदक मिळाली. कांतारा द लिजंड चॅप्टर 1, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिंहा, टुरिस्ट फॅमिली आणि सिस्टर मिडनाईट हे 5 भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरने आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लॉवर, पारो हे 4 चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत. 317 चित्रपट 98वा ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरले आहेत. त्यातल्या 201 चित्रपटांकडे उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठीची अतिरिक्त पात्रता असल्याचं अकादमीनं जाहीर केलं. या सर्व चित्रपटांमधून ऑस्करसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी 22 जानेवारी रोजी जाहीर होईल. याशिवाय भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी होमबाउंड या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलं आहे. वाशिम कृषी विभागाच्या प्रयत्नानं जिल्ह्यातील महिला आणि शेतकरी बचत गटांनी शेतशिल्प या ब्रँडखाली चिया तिळगुळ, चिया चिक्की आणि चिया न्यूट्री बारचे उत्पादन केले आहे. या उत्पादनाची विक्री करून बचत गटांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागानं चिया तिळगुळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केलं आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये चिया हे पीक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा त्याचं विपणनासाठी त्याची मूल्यवृद्धी कशी करावी या संदर्भातले काही उपक्रम जे आहेत ते कृषी विभागामार्फत आणि आत्मामार्फत जे आहे ते राबवण्यात येत आहे. यावर्षी मकर संक्रांती सणाचा निमित्त साधून आम्ही चिया तिळगुळ, चिया वळी आणि त्याचबरोबर चिया न्यूट्रीबार हे 3 प्रोडक्ट जे आहेत ते आपण शेतकऱ्यांना तयार करायला लावतोय. यासाठी शेतकऱ्यांना खास आपण बँगलोरच्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जाऊन प्रशिक्षण दिलं.
बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगाम 2025 साठी ई पीक पाहणी सुरू असून शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपूर्वी अँड्रॉइड मोबाईलद्वारे 7/12 पीक नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं आहे. हवामान. विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात आज किंचित वाढ नोंदविण्यात आली. विदर्भात आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 9.2 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर भंडारा इथं 10 सेल्सिअस, नागपूर 10.2 तर यवतमाळ इथं 10.4 सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटण सावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात ईडीची कारवाई आणि मराठी चित्रपट दशावतारासह 4 चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजता विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.